93.5 रेड एफएम वर 10:36 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आपण बोलतो आहोत त्या सेलिब्रिटीजच्या मुलांबद्दल ज्यांना आता रोपेरी पडद्यावर येण्याचे लागलेत वेध आणि सैफ अली खान साहेब ज्यांचं इतक्यात लग्न झालं रे ताजं दुसरं होतं ते पहिलं बरंच शिवाय झालं असो. अमृता सिंग ची जी मुलगी आहे सारा अली खान आणि सैफ अली खान आणि अमृता सिंगचा मुलगा सुद्धा इब्राहिम अली खान या दोघांना सुद्धा आता पडद्यावर येण्याचे वेद लागलेले आहेत आणि ते दोघं सुद्धा स्पेशली मुलगी सारा प्रचंड जास्त मेहनत करते. तिने वजन वगैरे कमी करायला सुरुवात केली म्हणे वजन कमी करणं हे खरं तर तिने चुकीची प्रोसेस ती फॉलो करते. आधी भरपूर वजनदार व्यक्तिमत्व म्हणून पडद्यावर यायचं आणि नंतर बारीक व्हायचं हा सध्याचा ट्रेंड आहे. तुम्ही बघा ना करीना कपूर किंवा आपली ती परिणिती चोप्रा वगैरे तर सगळ्यांनी हेच केलेलं आहे. आधी जशा होत्या तशा आल्या आणि त्यानंतर स्वतःला लायक बनाया उन्होंने. बरं चांगली गोष्ट. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर श्रीदेवीची मुलगी सुद्धा बाय द वे येण्यासाठी उत्सुक आहे. कोण आहे ती काय नेमकं तिचं म्हणणं तुम्हाला थोड्याच वेळात ऐकवतो. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.